नमस्कार, मी तुषार पवार। ऐकूयात काही ठळक घडामोडी। देशातल्या युवाशक्तीला केंद्रस्थानी तयार ठेवून केलेला 53,50,000 कोटींचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला। या वर्षात सरकारला 36,00,000 कोटी रुपये एकूण महसूल मिळेल, तर वित्तीय तूट 4.3% राहील असा अंदाज आहे। 16व्या वित्त आयोगाचा अहवालही त्यांनी आज लोकसभेत सादर केला। यंदाच्या अर्थसंकल्पात सिटी इकॉनॉमिक रिजन अर्थात शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली। याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच तीर्थस्थळांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। येत्या नवीन आर्थिक वर्षापासून देशात नवीन प्राप्तीकर कायदा लागू होणार आहे। त्यात प्राप्तीकराचे नियम आणि परताव्याचे अर्ज सुलभ केले आहेत। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,547 अंकांनी घसरून 80,723 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 495 अंकांनी घसरून 24,825 अंकांवर बंद झाला। यंदाचा अर्थसंकल्प हा 2047च्या विकसित भारताच्या गरुडझेपेचा एक सशक्त आधार असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असून मुंबई पुणे पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे राज्यात जीडीपीत मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। देशातल्या खऱ्या समस्यांवर या अर्थसंकल्पानं कानाडोळा केल्याची प्रतिक्रिया लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली, तर या अर्थसंकल्पात आर्थिक सामाजिक आणि राजकीय आव्हानांवर कुठलाही पर्याय सुचवला नसल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।